श्री ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। मंडळी, सहाव्या अध्यायाच्या दहाव्या श्लोकावरचे निरूपण आपले सुरू आहे। निरूपण फार मोठे असल्यामुळे काल आपण त्याचा दहाव्या श्लोकाचा अर्धा भाग घेतला होता आणि त्याच्या अर्ध्या भागापासून आज आपण पुढे सुरुवात करणार आहोत। फार सुंदर पद्धतीने माऊली निरूपण करत आहे। जेव्हा देवानी त्या ज्ञानियाच्या लक्षणांचे वर्णन केले आणि ते वर्णन करताना देवसुद्धा तल्लीन होऊन गेले, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ते कोणाचे लक्षण वर्णन करत आहेत। ते अर्जुनाला अद्वैताबद्दल सांगत आहे, पण मध्ये मध्ये त्याच्यावर त्याची जे अध्यात्मबोधाची झापड आहे ती घालवण्यासाठी त्याला द्वैतावर पण आणत आहे, कारण त्याच्याकडून युद्ध करून घ्यायचे आहे। काय म्हणतात, तो ज्ञानी आमचा बापू, देखणे यांचे दिठीचा दीपू, जया दादुलयाचा संकल्पू विश्वरशी, असा तो श्रीकृष्ण। तो ज्ञानी लोकांमध्ये अत्यंत श्रेष्ठ आहे, सर्व पाहणाऱ्यांच्या दृष्टीचा जो प्रकाशक आहे, देखणे यांचे दिठीचा दीपू। आणि प्रकाशक असून ज्या समर्थाचा संकल्प, त्यांनी एक संकल्प जर केला तर त्यास एका संकल्पापासून सर्व विश्वाची निर्मिती होते, जया दादुलयाचा संकल्पू विश्वरची। आणि म्हणतात की ज्या भगवंताच्या नामाचे महात्म्य पाहिले असतात त्याच्यापुढे आकाशही कमी दिसते, त्या भगवंताचे एक एक गुण तू कसे काय जाणशील। हा गा नावची एक जयाचे, पाहता गगनही दिसे टांचे, गुण एक एक काय तयाचे कळीशील तू। म्हणून हे वर्णन करणे पुढे माऊली म्हणतात, या संतांचे लक्षण सांगण्याच्या निमित्ताने देवाने कोणाचे लक्षण सांगितले व ते कहाँ सांगितले हे मला सांगता यायचे नाही। तात्पर्य, ज्या संतांचे लक्षण देव सांगत होते ते सर्व लक्षण त्या देवाचे प्रत्यक्षात होते। म्हणून माऊली म्हणत आहे की ते तुमचे तुम्ही विचार करा, पण हे जे सर्व लक्षण सांगत आहे हे सर्वोत्तम लक्षण आहेत। आता सहाव्या अध्यायातील दहाव्या अध्यायाचा दहाव्या श्लोकाचा राहिलेला भाग आपण पाहणार आहोत। सुरुवात करूया आजच्या भागाला। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। ते निवृत्ती दासे जाणितले, मग अवधान ध्या म्हणितले, नवल पांडव कुळी पाहले कृष्ण दिवसे, देवकिया उदरी वाहिला, यशोदा सायासे पाळिला, की शेखी उपेगा गेला पांडवासी, म्हणोनी बहुदिस वोळगावा, का अवसरू पाहोनी विनवावा, हाही सोसू तया सदैवा पडे चिना। हे असो कथा सांगे वेगी, मग अर्जुन म्हणे सलगी, देवाये संत चिन्हे हन आंगी न ठकती माझा, ये रवी या लक्षणांची या निज सारा, मी अपाडे कीर पुरा, परी तुमचे नी बोले अवधारा, थोरावे जरी। निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज यांनी ते जाणले, कारण ते जाणूनच ते श्रोत्यांना म्हणाले, महाराज लक्ष द्या, पांडवाच्या कुळामध्ये कृष्णरूपी अद्भुत दिवसच उगवला आहे, कृष्णाने त्याच्यावर अद्भुत कृपा केली आहे, देवकीने आपल्या उदरात त्याला वाढवले, यशोदेने त्याचे कष्टाने पालन केले, पण शेवटी तो पांडवाच्या उपयोगाला आला। म्हणून पुष्कळ दिवस सेवा करावी किंवा योग्य वेळ पाहून विनंती करावी एवढाही प्रयास त्या भाग्यवानास म्हणजे त्या अर्जुनाला पडला नाही। यावर तिथे बसलेले श्रोते म्हणाले, ज्ञानेश्वरा हे राहू दे, लवकर चालू विषय सांग बरं। यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग अर्जुन सलगीने म्हणाला, कृष्णा ही संतांची लक्षणे माझ्या अंगात वसत नाहीत रे। एरवी या लक्षणांच्या तात्पर्याचा विचार केला तर मी खरोखर फारच अपुरा पडेन, मी अधुरा पडेन, परंतु ऐका, जर माझ्यात मोठेपणा यावयाचा असेल तर तो तुमच्या बोलण्यानेच येईल। जी तुम्ही चित्त देयाल तरी ब्रह्म माझे होईल, काय जहाले अभ्यासी जेल सांगाल ते, हा हो नेणो कवणाची कहाणी, आई को निश्लागत असो अंतकरणी, ऐसी जाहलेपणाची शिरयाणी, काय सी देवा, हे आंगे म्या होई जो का, हे तुले गोसावी आपुले पणे की जो का, तव हा सोनी कृष्ण हो का करू म्हणती, देखा संतोषु एक न जोडे, तवची सुखाचे सैंद साकडे, मग जोडी लिया कवणे कडे अपुरे असे, तैसा सर्वेश्वरू बळिया सेवके, म्हणोनी ब्रह्म ही होय तो कौतुके, परी कैसा भारे आतला पिके दैवाचिनी। महाराज तुम्ही लक्ष द्याल तर मी ब्रह्म होईन, आणि सांगाल तो अभ्यास करीन न करायला काय झाले, असे अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला। अहो देवा, आपण कोणाची गोष्ट सांगता हे कळत नाही, परंतु ती गोष्ट ऐकून मनात मी त्यांची स्तुती करीत आहे। अशी लक्षणे ज्यांच्या अंगात सिद्ध असतील त्यांचे महत्त्व केवढे असेल बरे, ते मी स्वतः व्हावे एवढे प्रभू मी आपला आहे असे समजून आपण करावे। तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणतात, एवढे का तुझे म्हणणे आहे, तर आम्ही तसे सुद्धा करू। पहा, जोपर्यंत एक समाधान प्राप्त झाले नाही तोपर्यंत सुखाचा चोहोकडे दुष्काळ असतो, पण एकदा संतोष प्राप्त झाल्यावर मग सुखाला कुठे कमी आहे। अगदी त्याप्रमाणे सर्व शक्तिमान सर्वेश्वराचा अर्जुन सेवक आहे, म्हणून तो सहज ब्रह्मही होईल, पण अर्जुनाच्या दैवाच्या सामर्थ्याच्या भाराने श्रीकृष्ण कशा प्रकारे फलद्रुप झाला आता ती पहा। जो जन्म सहस्त्राचियासाठी इंद्रादिकाही महागुभेटी, तो आधिनु के तुला किरीटी जे बोलुही नसाहे, मग ऐका जे पांडवे मणितले ब्रह्म म्या हो आवे, ते अशेषही देवे अवधारिले, तेथ ऐसेची एक विचारिले, जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले, परी उदरा वैराग्य आहे आले बुद्धीचिया, एरवी दिवस तरी अपुरे, परी वैराग्य संताचे निभरे, जे सोहम भाव मुहुरे मोडोनी आला, म्हणोनी प्राप्ती फळे फळता, यासी वेळून लागेल आता, होय विरक्तू ऐसा अनंता भरवसा झाला। इंद्रादिकांना देखील हजारो जन्म घेतले तरी ज्याची भेट होणे दुर्लभ, तो अर्जुनाच्या किती अधीन झाला आहे। अर्जुन प्रश्न करीपर्यंत त्याला धीर धरवत नाही। मग ऐका, अर्जुनाने मी ब्रह्म व्हावे असे जे म्हटले ते कृष्णाने सर्व काही ऐकले, परंतु भगवंतांनी तेथे असा एक विचार केला की ज्या अर्थी अर्जुनाला ब्रह्मत्वाचे डोहाळे झाले आहेत त्या अर्थी याच्या बुद्धीच्या पोटात वैराग्यरूपी गर्भ राहिला आहे। एरवी ब्रह्म होण्याला यास अद्याप दिवस कमी आहेत, परंतु वैराग्यरूपी वसंताच्या भराने मी ब्रह्म आहे असा भावरूपी मोहोर दाढ झाला आहे। म्हणून ब्रह्मप्राप्ती हे फळ येण्यास आता यास फार वेळ लागणार नाही, हा वैराग्य संपन्न झाला आहे अशी देवाची पूर्ण खात्री पटली होती। म्हणे जे जे हा अधिष्ठिल ते आता आरंभीच यया फळेल, म्हणोनी सांगितला न बचेल अभ्यासुवाया, ऐसे विवरोनिया श्रीहरी म्हणी तले तिये अवसरी, अर्जुना हा अवधारी पंथराजू, तेथ प्रवृत्ती तरुचा बुडी, दिसती निवृत्ती फळाचिया कोडी, जिये मार्गींचा कापडी महेशु आजुनी, पै योगी वृंदे बहिली आळची आकाशी निघाली, की तेथ अनुभवाच्या पावली धोरणू पडिला, तिही आत्मबोधाचे नि उजुकारे धाव घेतली एकसरे, की येर सकळ मार्ग निदसुरे सांडुनिया। श्रीकृष्ण आपल्याशी म्हणाले की हा अर्जुन ज्या ज्या कर्माचे आचरण करील तेथे याला आता आरंभालाच फळास येईल, म्हणून याला सांगितलेला अभ्यास वाया जाणार नाही। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रीकृष्णाने असा दूरवर विचार करून त्यावेळेला म्हटले, अर्जुना हा सर्वोत्कृष्ट मार्ग आता ऐक, या मार्गामध्ये प्रवृत्तीरूप झाडाच्या बुडालाच निवृत्तीरूप कोट्यावधी फळे दिसत आहेत, म्हणजे ज्या मार्गाचे आचरण केले असता मोक्षरूपी फळ सहज मिळते व या मार्गाचे श्री शंकर अजूनही आत्तापर्यंत अद्यापपर्यंत यात्रेकरू आहेत। योग्यांचे समुदाय सुषुम्नेच्या संकुचित मार्गाने मूर्ध्नी आकाशाकडे सत्वर जाव्यास निघाले आणि हे समुदाय अनुभवाच्या पावलांनी जाता जाता तो मार्ग सुलभ झाला। त्यांनी इतर सर्व अज्ञानाचे मार्ग मागे टाकून आत्मज्ञानाच्या सरळ मार्गाने एकसारखी धाव घेतली। पाठी महर्षी येणे आले, साधकांचे सिद्ध झाले, आत्मविद थोरावले येणेची पंथे, हा मार्गू जय देखिजे तै तहान भूक विसरिजे, रात्री दिवसू नेणिजे वाटे ये, चालता पाऊल जेथ पडे तेथ अपवर्गाची खाणी उघडे, आव्हांटलिया तरी जोडे स्वर्ग सुख, निगीजे पूर्वीलिया मोहरा किये जे पश्चिमेचिया घरा, निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथींचे, येणे मार्गे जया ठाया जाईजे, तो गाव आपणची होईजे, हे सांगो काय सहजे जाणसी तू, तेथ म्हणितले देवा तरी तेच मग केव्हा, का आरती समुद्रोनी न काढावा बुड तू जिमी, तब कृष्ण म्हणती ऐसे हे उत्संखळ बोलणे कायसे, आम्ही सांगतो सो आपैसे वरी पुशिले तुआ। नंतर महर्षी याच मार्गाने आले। कोणता मार्ग? आता पुढे जो अष्टांग मार्ग सांगणार आहे, अष्टांग योगाचा मार्ग, तो मार्ग। याच मार्गाने महर्षी पुढे आलेत, याच मार्गाने साधकाचे सिद्ध झाले आणि याच मार्गाने आत्मज्ञानी पुरुष मोठेपणा पावले। या मार्गाची ओळख झाली असता तहान भुकेची आठवण राहत नाही, या रस्त्यावर रात्र व दिवस यांची कल्पना येत नाही। या मार्गाने जात असताना जेथे पाऊल पडेल तेथे मोक्षाची खाणच उघडते आणि या मार्गाचे आचरण करणारा जरी भलत्या आडमार्गाला लागला तरी त्यास स्वर्गसुख मिळतेच मिळते। अर्जुना, या अष्टांग योगाच्या मार्गात पूर्व दिशेच्या मार्गाने निघून पश्चिम दिशेच्या घरास यावे असे आहे। अवघड आहे, मुश्किल आहे, पण साध्य आहे। मनाचा स्थिरपणा हेच या मार्गाचे चालणे आहे। या मार्गाने ज्या मुक्कामास पोचाव्याचे तो गावच आपण होतो, हे कशाला सांगायला पाहिजे, तुला ते सहजच कळून येईल। तेव्हा अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, हे श्रीकृष्णा, तर मग तेच तुम्ही केव्हा सांगणार आहे राव? मी उत्कंठारूप समुद्रात बुडत असताना त्यातून तुम्ही मला काढू नये का? तेव्हा कृष्ण म्हणाले, असे हे उतावळीचे भाषण राहू दे, हे कशा करता? आम्ही आपण होऊनच तुला सांगतो, आणखीन त्यात तूच तेच विचारतोस, मग मला सांगायला उशीर नाही। इथून आपण आता 10व्या अध्यायाच्या 11व्या श्लोकाला सुरुवात करू। शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनाः नात्र्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजीनकुशोत्तरम्। शुद्ध स्थानी अति उंच नाही, अति सखल नाही, असे दर्भावर मृगाचे किंवा हरणाच्या कातड्याचे, वाघाच्या कातड्याचे आसन करून त्याच्यावर वस्त्र ठेवावे, असे आपले स्थिर आसन स्थापन करावे। आणि एका श्लोकात पुढे पुढे आता याचा पुढे पुढे आणखीन विचार येणार आहे। तरी विशेषे आताची बोली जेल परी ते अनुभवे उपेगा जाईल म्हणून तैसे एक लागेल स्थान पाहावे जेथ आराणुकेचे निकोडे बैसलिया उठो नावडे वैराग्यासी दुणीव चढे देखिलिया जे जो संती बसविला ठावो संतोषासी सावावो मना होय उत्सावो धैर्याचा। आता अष्टांग योगाच्या ज्या पायऱ्या आहेत त्याबद्दल माऊली सुरुवात करणार आहे, पण तत्पूर्वी ह्या अष्टांग योगाचा अभ्यास कसा करावा, कुठे करावा, त्याबद्दलची प्राथमिक स्वरूपाची माहिती माऊली आपल्याला देत आहे। ते स्थान कसे असावे याबद्दलची चर्चा तर आताच त्याचे सविस्तर प्रतिपादन केले जाईल, परंतु त्याप्रमाणे अनुष्ठान करून अनुभव घेतला तरच त्याचा उपयोग होईल। त्याकरिता ह्या अभ्यासाला योग्य असे एक ठिकाण पाहणे जरूर आहे। ज्या ठिकाणी सहज बसले असता असे समाधान प्राप्त होते की तेथून उठावे असे वाटत नाही व जे पाहिल्याबरोबरच वैराग्यास दुप्पट जोर येतो। जेथे पूर्वी संतांनी वास्तव्य केले आहे आणि ज्या ठिकाणी समाधानाला सहाय्य मिळून मनाला धैर्याचा उल्हास होतो असे ते स्थान आपण पाहावे। अभ्यासोची आपणया ते करी हृदयाते अनुभववरी ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेथ जया आड जाता पार्था तपश्चर्या मनोरथा पाखांडिया ही आस्था समूळ होय स्वभावे वाटे येता जरी वरपळा जाहला वचिता तरी सकामुही परी माघवता निगो विसरे ऐसे न राहतया ते राहावी भ्रमतया ते बैसवी थापटुनी चेववी विरक्ति ते हे राज्यवर सांडिजे मग निवांता इथेची असिजे ऐसे श्रृंगारिया ही उपजे देखत खेऊ। जिथे अभ्यासच आपण आपल्याला साधकाकडून करवून घेतो असं ते स्थान असावं, जिथे जाताबरोबर मनाला अत्यंत आनंद होईल असं ते स्थान असावं। आणि अनुभव आपण होऊन साधकाच्या अंतकरणाला माळ घालतो, याप्रमाणे जेथे रम्यपणांचे महात्म्य निरंतर आहे, अर्जुना अशा स्थानावरून सहजगत्या गेले असता नास्तिकाला देखील तपश्चर्या करावी अशी मनापासून आस्था वाटते। म्हणजे एखादा नास्तिक जरी तिथून पास झाला, तिथून गुजरला, तर त्यालाही असं वाटते की आपण इथे थोडा वेळ थांबावं. सहज वाटेने येत असता जर कोणी अकस्मात त्या ठिकाणी आला व तो जरी विषयासक्त असला तरीही तो परत फिरण्याचे विसरतो. याप्रमाणे जे स्थान न राहणाऱ्याला राहावयास लावते व भटकणाऱ्याला एके ठिकाणी बसविते आणि वैराग्याला थापटी मारून जागे करते, जे स्थान पाहिल्याबरोबर एखाद्या विलाशी पुरुषाला देखील असे वाटावे की या स्थानावरून राज्य वळवून टाकावे व येथेच स्वस्थपणे राहावे, इथून कधी उठूच नये. जेणे माने बरवंट आणि तैसे चियती चोखट जेथ अधिष्ठान प्रगट डोळा दिसे आणि कही एक पाहावे जे साधकी वसते होआवे आणि जनाचे नि पायरवे मळी चिना जेथ अमृताचे नि पाळी मुळेही सकट गोडे जोडती दाटे झाडे सदा फळती पाऊला पाऊला उदके परीवर्षा काळीही चोखे निर्झरे काविषेखे सुलभे जेथ हा आतपुही अळुमाळू जाणजे तरी शीतळू पवनू अति निश्चळू मंद झुळके. कसे स्थान असावे? जे स्थान इतके सुंदर आणि तसेच अतिशय पवित्र असून जेथे डोळ्याला ब्रह्म स्पष्ट दिसते. आणखी ही एक या स्थानाचे लक्षण पहा, ते हे की ज्या स्थानी साधकांनी वस्ती केलेली असावी व जे स्थान लोकांच्या येण्या जाण्याचे वहिवाटीतले नसावे. जेथे अमृताच्या सारखी मुळासकट गोड असलेली व नेहमी फळणारी अशी दाट झाडे आहेत, ज्या ठिकाणी पावलो पावली पाणी आहे पण ते पावसाळ्यातही निर्मळ असते व जेथे विशेष करून पाण्याचे झरे सहज आढळतात, हे ऊन देखील जेथे सौम्य भासते आणि जेथे वारा अतिशय शांत असतो त्याच्या मंद झुळका सतत येत असतात, असं ते स्थान सुंदर असावं. बहुत करुणी निशब्द दाट नरीगे श्वापद शुकहन षटपद ते उते नाही पाणी लगे हंसे दोनी चारी सारसे कवणे एके वेळे बैसे तरी कोकिळई हो निरंतर नाही तरी आली गेली काही हो तू का मयुरेही आम्ही नान म्हणो परी आवश्यक पांडवा ऐसा ठावो जोडावा तेथ निगुठ मठ होआवा का शिवालय दोही माझी आवडे ते जे मानले होय चित्ते बहुत करोनी ये कांते वैसिजेगा. जे स्थान बहुतेक निशब्द असावे, ज्या ठिकाणी श्वापदांची गर्दी असू नये व ज्या ठिकाणी राघू आणि भ्रमर हे नसावेत, म्हणजे पोपट आणि भ्रमर भोवरे हे नसावेत, त्या ठिकाणी कुत्रे सुद्धा नसावीत, ज्या ठिकाणी पाण्याच्या जवळ असणारे हंस दोन चार चक्रवाक पक्षी कधी कधी एखाद्या वेळेला कोकळी असला तरी चालेल, जेथे नेहमी जरी नाही तरी येऊन जाऊन असणारे काही मोरही असले तर त्यास आमची हरकत नाही, परंतु अर्जुना असले स्थान जरूर शोधून ठेवावे. त्या ठिकाणी सहज दृष्टीस न पडणारा एखादा मठ अथवा शंकराचे देऊळ असावे. या दोहोतील जे मनाला पसंत पडेल असे एक स्थान असावे आणि बहुत करून एकांतातच बसावे. म्हणून तैसे ते जाणावे मन राहते पाहावे राहेल तेथ रचावे आसन ऐसे वरी चोखट मृग सेवडी माझी धूत वस्त्राची घडी तळवटी अमोळी कुशांकुर सकोमळ सरीसे
सुबद्ध राहती आपैसे, एके पाणे तैसे ओजा घाली। परी साव्याची उंच होईल तरी आंगहन डोलेल, नीच तरी पावेल भूमी दोषू। म्हणोनी तैसे न करावे समभावे धरावे, हे बहु असो होवावे आसन ऐसे।
म्हणून ते स्थान तसे आहे असे आहे किंवा नाही आहे हे समजून घ्यावे, आपले मन तिथे स्थिर राहते की नाही तेही पाहावे, आणि राहत असेल तर मग तेथे असे आसन लावावे। कसे आसन लावावे? तळास सागर दर्भ घालून त्यावर शुद्ध कृष्णाजीन घालून त्यावर धुतलेल्या वस्त्रांची घडी घालावी। ते दर्भ कोवळे असून सारखे आणि सहजच एकमेकांना लागलेले एकसारखे राहतील असे व्यवस्थित लावावे। परंतु ते आसन कदाचित जर उंच होईल तर मग शरीर डोलेल, आणि सखल होईल तर जमिनीचे दोष जसे गारवा किंवा उष्णता हे सर्व दोष त्याला प्राप्त होतील। म्हणून आसन उंच अथवा सखल होऊ नये तर ते समांतर घालावे। आता हे फार वर्णन पुरे। अशा प्रकारचे आसन या साधनेसाठी अष्टांग योगासाठी सुरुवातीला लावावे। तर आता या 11व्या श्लोकामध्ये आसन कसे लावावे याची माहिती दिलेली आहे। उद्या 12व्या श्लोकापासून आपण तो भाग पुढे घेणार आहोत। आज आपण इथेच विश्रांती घेऊया।
कुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।